गुरु सन्नः गुरु प्रजाभ्यो भयन्नः वसुभ्यः ओम सुशांतिर्भवतु श्रीमन महागणाधिपतये नमः लक्ष्मी नारायणाभ्याम नमः उमामहेश्वराभ्याम नमः वाणी हरण गर्भाभ्याम नमः शचि पुरंद्राभ्याम नमः माता पितृ चरण कमलेभ्यो नमः इष्ट देवताभ्यो नमः कुल देवताभ्यो नमः ग्राम देवताभ्यो नमः स्थान देवताभ्यो नमः वास्तु देवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः सिद्ध बुद्धि शैताय श्रीमन महागणाधिपतये नमः संकल्पः ओम विष्णुर विष्णुर विष्णुः श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञः प्रवर्तमानस्य दिशि ब्राह्मणो निद्वितीय प्रारहे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतवनमन्तरे अष्टाविंशतितमे युगे कलियुगे कलिप्रथम चरणे भूर्लोके जम्बुद्वीपे भरतखण्डे भारतवर्षे आर्यावर्तदेशान्तर्गता अभिमुक्त वाराणसी क्षेत्रे महाशमशाने आनंदवने गौरी मुखे त्रिकंटक विराजते भागीरथ्याः पश्चिम दिग्भागे श्री शुभ षष्ठी संवत्सराणां मध्ये साधारण नामने संवत्सरे श्री सूर्य रक्षणायने महामंगल प्रथमासोत्तमे मासे पुण्यपुत्रे मासे मार्गशीर्ष मासे सुवेहे शुक्ल पक्षे एकादश्यां प्रवणे पुण्यतिथौ श्री शुभ राशि तदे चंद्रहे श्री शुभ राशि तदे श्री सूर्य यथा यथा राशि स्थान स्थलेषु सत्व एवं ग्रह गुण गण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ गोत्रः नाम राशि सर्माहम् सपरिवारोहम् मम आत्मनः श्रुति स्मृति प्राणोक्त फल प्राप्त्यर्थम् कायिक वाचिक मानसिक सांसारिक चतुर्विध पुरुषा सिद्धि द्वारः विशेषतः माँ भगवती गंगा देवी कृपा प्रसाद फल प्राप्ति हेतु सायंकाले गंगा तटे गंगा भोजना पंच ब्राह्मण द्वारा अहंकारेष्ये शुभं भवतु संकल्पः हरे ओम गणानन्द्वा गणपति गोंघवामहे प्रियाणान्द्वा प्रियपति गोंघवामहे निधेनान्द्वा निधिपति गोंघवामहे वसो ममयाहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम्मा अम्बे अम्बे अम्बालिके नमानयति गचनाथ स्वकः सुभद्रिकां काम्बेलवाशिनीं मां ग्रीशाम्बिकाभ्यां नमः भगवती गङ्गालेभ्ये नमः आवाहनाते पूजनाते आसनाते अक्षतपुष्पाणि समर्पयामि पाद्योपाद्यमस्तुर्गमुखे आजमनीयं सर्वांगे शुद्धांगे स्नानाचमनीयं जलं समर्पयामि ओम पंच नद्यः सरस्वतीमपि अन्ति शत्रुदशः सरस्वती तु पंचधा सोदेशे भवत्सरिता पंचामृत स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानान्तः आचमनीयं जलं समर्पयामि ओम जवास्वासः परिवेत्य आगाच्छ्रियान् भवति जायमानः तन्धीरास्तवयन्ते स्वाधयो मनसः देवयन्तः वस्त्रमुद्रिय वस्त्रं समर्पयामि तदन्ते आचमनीयं जलं समर्पयामि चन्दनम् ओम त्वां गन्धर्वाघनौ स्वामीन्द्र स्वां बृहस्पतिः त्वां मोखदे सोमो राजा विद्वान्युच्छमादमुच्यता अक्षता चाचुरश्रेष्ठा कुमकुमाता सुशोभिता मया निवेत्या भक्ता गृहाणां परमेश्वरे माल्यादीनि सुगन्धीनि मालित्यादीनि वै प्रभो मया हृतानि पुष्पाणि पूजार्थं प्रतिगृह्यतां गन्धाक्षत्पुष्पमाल्यार्पणं समर्पयामि नानाभ्रमद्रव्याणि समर्पयामि सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनं शोभनं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम् अखंड सौभाग्य द्रव्यं समर्पयामि अलंकरणार्थे पुष्पं समर्पयामि धूप दीपः ओम माधुरसि धूर्वधूर्वन्तं धूर्वतं ज्योत्स्मान् धूर्वदितं धूर्वयं वयं धूर्वा महादेवानां वश्निवनितमगुं शश्नितमां पप्रितमां दुष्टतमां देवहूतमं मा धूपं च दीपं दर्शयामि हस्तौ प्रक्षालनं नैवेद्यः ओम नाभ्यायासेदन्तरिक्षगुंसेष्णोदौः समवतता पद्भ्यां भूमिदिशः श्रोत्रा तथा लोकावकल्पयन्ना नैवेद्यं समर्पयामि आचमनीयं जलं समर्पयामि ऋतु फलानि मुखवासार्थेकताया पूजाया सद्गुणादि द्रव्यदक्षिणां समर्पयामि कर्पूरारातिक्याम् ओम रघुंघविः प्रजननन्मे अस्तु दशवे रघुं सर्वगणगुं स्वस्तये आत्मशनि प्रजा शनि पशु शनि लोकशन्यभय शनिः अग्निः प्रजां बहुलां मे कर् ಕರೋತ್ಪನ್ನಂ ಪಯೋರೇ ತ್ವಸ್ಮಾ ಸುಧತ್ತ ಕರ್ಪೂರ ಗೌರಂ ಕರುಣಾವತಾರಂ ಸಂಸಾರ ಸಾರಂ ಭುಜಗೇಂದ್ರಹಾರಂ ಶದಾವಸಂತಂ ಹೃದಯಾರವಿಂದೇ ಭವಂ ಭವಾನಿ ಸಹಿತಂ ನಮಾಮಿ ಕರ್ಪೂರಾರ್ತಿಕ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಜಲೇನ ಶೀತ್ರೀಕರಣಂ ಪುಷ್ಪೈ ದೇವತಾ ಅಭಿವಂದನಂ ಹಸ್ತೌ ಪ್ರಕ್ಷಾಲನಂ ನೈವೇ ಹಸ್ತೌ ಪ್ರಕ್ಷಾಲನಂ ಮಂತ್ರಪುಷ್ಪಾಂಜಲಿ ಜಗ್ನೇನ ಜನ್ಯಮಯ ಜಂತ ದೇವಸ್ಥಾನಿ ಧರ್ಮಾಣಿ ಪ್ರಥಮಾನ್ಯಾ ಸನ್ನ ದೇಹನಾಗಂ ಮಹಿಮಾನಃ ಶಚಂತದ ಪೂರ್ವೇ ಸಾಧ್ಯಾಃ ಸಂತಿ ದೇವಾಃ ನಾನಾ ಸುಗಂಧ ಪುಷ್ಪಾಣಿ ಯಥಾ ಕಾಲೋದ್ಭವಾನಿ ಚ ಪುಷ್ಪಾಂಜಲನಮಯ ದತ್ತಾ ಗೃಹಾಣಂ ಪರಮೇಶ್ವರೇ ಯಾನಿ ಕಾನಿ ಚ ಪಾಪಾನಿ ಜನ್ಮಾಂತರ್ಗತಾನಿ ಚ ತಾನಿ ಸರ್ವಾಣಿ ನಶ್ಯಂತೋ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಯಾಂ ಪದೇ ಪದೇ ಮಂತ್ರಹೀನಂ ಕ್ರಿಯಾಹೀನಂ ಭಕ್ತಹೀನಂ ಸುರೇಶ್ವರೇ ಯತ್ ಪೂಜಿತ ಮಯಾ ದೇವಂ ಪರಿಪೂರ್ಣಂ ತದಸ್ತು ಮೇ ಏನ ಬದ್ಧೋ ಬಲೀ ರಾಜ ದಾನವೇಂದ್ರೋ ಮಹಾಬಲ ತೇನ ಪ್ರತಿಬಧ್ನಾಮಿ ರಕ್ಷೇತ ವಾಚಲ ಮಾಚಲ ಓಂ ಬ್ರಹ್ಮಾ ಮುರಾರೀ ತ್ರಿಪುರಾಂತ್ರಕಾರೀ ವಾನೋ ಸಸೆ ಭೂಮಿ ಸುತೋ ಬುಧಶ್ಚ ಗುರುಶ್ಚ ಶುಕ್ರಃ ಶನಿ ರಾಹು ಕೇತವ ಸರ್ವೇ ಗ್ರಹ ಶಾಂತಿಕರ ಭವಂತು ಓಂ ಶಾಂತಿಃ 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 ಓಂ ವಿಷ್ಣವೇ ನಮಃ ವಿಷ್ಣವೇ ನಮಃ ವಿಷ್ಣವೇ ನಮಃ ಬೋರಿಯ ಬಾಬಾ ವಿಶ್ವನಾಥ ಕೀ ಬೋರಿಯ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಗಂಗಾಮಯ್ಯಾ ಕೀ ಆದಿಶಕ್ತಿ ಶೀತಲಾ ಮಾತಾ ಕೀ ನಮಃ ಪಾರ್ವತಿ ಪತಯೇ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ ಹರ ಹರ ಗಂಗೇ
ಎ ಭಾಯ್ ಗಂಗಾ ಆರತಿ ಕಿರಿಯ ಪ್ರವತ್ತ.